वयानुसार अतिशय परिपक्व होत गेलेला कुसुमाग्रज नावाचा कवी आहे. त्यांच्या त्यांच्या अमृत महोत्सवाला नाशिकरांनी त्यांचा सत्कार केला. त्याला उद्देशून कुसुमाग्रज म्हणाले होते की आजचं हे कवी संमेलन भरलेलं आहे माझ्या अमृत महोत्सवासाठी, प्राकृत भाषेत माझ्या 76व्या वर्षासाठी. पण सत्कार हा समाजोन्मुख सेवेचा व्हावा, असामान्य पराक्रमाचा व्हावा, केवळ देवाच्या दयेने वा दुर्लक्षाने वाढत गेलेल्या वयाचा होऊ नये हा माझा आग्रह. पण आपल्याकडे 25 रौप्य, 50 सुवर्ण, 60 हिरक महोत्सव म्हणतात. माझ्यासमोर प्रश्न आहे तो 75 अमृत महोत्सव का म्हणतात. एक शंका संभवते, 75 वर्षांची सवलत देऊन सुद्धा जी माणसं मृत होत नाहीत त्यांना अमृतात जमा करण्यापासून गत्यंतरच उरत नाही. गझल हे केवळ वृत्त नाही तर ती एक वृत्ती आहे. अनिल कांबळ्यांचा गझल हा त्यांच्या भाववृत्तीतून निर्माण झालेला गझल आहे. ही वृत्ती साऱ्या जीवनाला कवटाळू पाहणाऱ्या कलावंताची आहे, जीवनाला लाथाडणाऱ्या कलावंताची नाहीये. आणि शेवटी असं आहे की गझल म्हणजे नुसती शराब, क्षमा, परवाना, मायखाना वगैरे 4-5 शब्द टाकले म्हणजे गझल होते असे नाही. तर त्याच गझल या वृत्तातून एक ठुसठुसणारी वेदना सुद्धा तितक्या समर्थपणे सांगता येते. कारण एका कवीने असं म्हटलंय की पण लिहावयाचे लिहून झाले नाही आणि सांगायचे सांगून झाले नाही. संपली कथा जी कुणी ऐकली नाही, संपली रात्र वेदना संपली नाही. ही जी वेदना जी आहे की ज्याच्यामुळे कविता निर्माण होते, अशा ह्या कांबळ्यांची वेदना. लहान मुलांवरती जे अत्याचार केले जातात, विशेषत लैंगिक अत्याचार, त्या संदर्भात त्यांनी म्हटलंय, त्या कोवळ्या फुलांचा बाजार पाहिला मी, त्या कोवळ्या फुलांचा बाजार पाहिला मी, पैशात भावनेचा व्यापार पाहिला मी. श्रीधर फडके सादर करतात.
अंधार वेदना आक्रंद तो तरी, अंधार वेदना आक्रंद तो तरी, नजरेत वासनेचा श्रृंगार पाहि, नजरेत वासनेचा श्रृंगार पाहिला मी. त्या कोवळ्या फुलांचा बाजार पाहिला. रस्ते पुन्हा तन्हाने सगळीकडे परंतु रस्ते पुन्हा तन्हाने सगळीकडे परंतु वस्ती तुम्ही दिलांच्या अंधार पाहिला वस्ती तुम्ही दिलांच्या अंधार पाहिला त्या कोवळ्या फुलांचा बाजार पाहिला जेड जाला मागा वयास गेलो थोड़ा उजेड जाला मागा वयास गेलो तो सूर्य ही जरा सा लाचार पाहिला तो सूर्य ही जरा सा लाचार पाहिला त्या कोळ्या फुलांचा बाजार पाहिला पैशात भावनेचा व्यापार पाहिला पैशात भावनेचा व्यापार पाहिला त्या कोवळ्या फुलांचा